एकदा एक शेतकरी होता, त्याच्याजवळ एक आश्चर्यकारक कोंबडी होती. ती कोंबडी दररोज एक सोनेरी अंडं द्यायची. तो शेतकरी लवकरच श्रीमंत झाला. तो शेतकरी लोभी होता. त्याला वाटायचं की त्या कोंबडीत अनेक अंडी असतील. त्याला एकच वेळी सर्व अंडी घ्यायची होती. त्याला एक युक्ती सुचली. त्याने ती कोंबडी मारून टाकली, पण कोंबडीत एकही अंडी नव्हती. तो शेतकरी दुखी झाला, पण खूप उशीर झाला होता. त्याने त्याची कोंबडी गमावली होती.